यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्बुजवदनां वदनाम्बुजे सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात् नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति भोरया।
आज हरिपाठाचा दुसरा अभंग निरूपणाला घेतलेला आहे। आवाज येतोय ना? थोडा आवाज मोठा, थोडा मोठा करा। मागच्या वेळेला देवाची द्वारी उभा क्षणभरी हा अभंग घेतला होता आणि माऊलींनी नामधारकाला कसं मार्गदर्शन केलं आहे हे त्याच्यात बघितलं होतं। तसंच अजून पुढं मार्गदर्शन ते काय करतात हे या अभंगात आपण बघूया। चहुवेदी जाणं षटशास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरि आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न घाली मन ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे असा हा अभंग आहे। आणि नामधारकाला आता ते काय सांगतात, कोणती साधना सांगतात किंवा कुठलं रहस्य उलगडून सांगतात ते आपण आता बघतोय। मग या अभंगामध्ये मुख्य म्हणजे वेदशास्त्राचा निर्णय काय आहे आणि नामाचा महिमा हाच मुख्य मुद्दा आहे या अभंगाचा। म्हणून साधारण अर्थ जर आपण बघितला वरवरचा तर तो असा आहे की चारही वेदातील ज्ञान, ज्ञान म्हणजे जाणं, हे आपण मागच्या अभंगात बघितलं होतं, हे ज्ञान श्रीहरीचेच आहे। सहा शास्त्रांनी जगाचे कारण श्रीहरीच आहे असं सांगितलं आहे आणि अठरा पुराणे येते ऐकू, अठरा पुराणांनीही हरीचंच महत्त्व सांगितलेलं आहे। त्याच्यानंतरच्या चरणामध्ये ते म्हणतात की ज्याप्रमाणे दह्याचे मंथन करून नवनीत घेतले जाते त्याप्रमाणे जगाचे मंथन करून श्रीहरीला घ्या असा हा वरवरचा अर्थ आहे। त्याच्यानंतर नामस्मरणा वाचून व्यर्थ कथालाप व नामस्मरणा वाचून व्यर्थ मार्गांचा अवलंब तू करू नको, स्वीकारू नको। म्हणजे ह्याचा अर्थ की बाकीचे मार्ग नामस्मरणाशिवाय फुकट आहेत का, चुकीचे आहेत का, तर असा अर्थ नाही आहे। तर ते दुर्गम आहेत, अवघड आहेत। नाम हे सोपं आहे नामस्मरण। पुढे सांगतात की श्रीहरी व आत्मा एक आहेत, तो श्रीहरी जीव व शिव यात व्यापून उरलेला आहे। पुढच्या चरणामध्ये ते सांगतात की हरिनामा वाचून योगादी मार्ग अवघड व कष्टदायक आहेत म्हणून ते व्यर्थ नाही आहेत। मग काय कर, तर हरिहरी म्हण। हरिहरी म्हणणे हा माझा नित्याचा पाठ आहे, नित्याचा पाठ आहे, रोज करण्याचा पाठ आहे। नित्य म्हणजे जे सतत असतं, अष्टोप्रहर, 24 तास, 12 महिने, वर्ष, आणखी ही कितीही जी काही प्रमाण कालाची आहेत तेवढं सगळं आहे त्याच्यामध्ये। आणि हरिनामस्मरण हेच माझं वैकुंठ आहे, म्हणजे ध्येय काय आहे, वैकुंठ प्राप्ती हे ध्येय आहे, तर हरिनामस्मरण हेच माझं ध्येय आहे असं माऊली ह्या अभंगात सांगतात। हा वरवरचा अर्थ आहे। मग ह्याच्यातला अध्यात्म पक्ष काय आहे, गुह्य ह्याच्यातलं काय आहे? तर अखंड नामस्मरणाने त्या परमेश्वराची प्राप्ती होते. हरी हरी हे दोनदा म्हणलं आहे, मग नुसतं हरी हरी म्हणून होईल का? तर ह्याच्यामागे अखंड नामस्मरण अपेक्षित आहे. मग परंतु हे जर घडतं का, तर नाही घडत. का घडत नाही? तर भगवंताची अद्वैत सत्ता जी आहे ती साधकाला अजून माहिती झालेली नाही आहे, त्याची अनुभूती आलेली नाही आहे. म्हणून माऊली कळवळून सांगतात, हरी हरी जपा, अखंड नामस्मरण करा. पण हे घडायला त्याच्या अद्वैत सत्तेची जाणीव पाहिजे. मग आता साधा प्रश्न आपल्या मनामध्ये असा येतो की नामस्मरण म्हणजे काय? आपण श्रीराम जयराम जय जयराम म्हणतो, कोणी आणखीनही देवाची नामं घेत असतील. विष्णूची तर सहस्रनामं आहेत, आता सध्या सगळीकडं सहस्रनाम चालू आहे. मग ह्याचा अर्थ काय होतो? तर ह्याचा गर्भित अर्थ असा आहे की जीव हा ज्या वेळेला गर्भात असतो त्यावेळेला तो सोहम म्हणतो, त्याला स्वरूपाची जाणीव असते. म्हणजे परमेश्वर आणि आपण एकच आहोत हे गर्भात असताना जीवाला माहिती असतं. परंतु तो ज्या वेळेला ह्या जगात प्रविष्ट होतो येतो त्यावेळेला तो हे विसरून जातो की मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी हे तो विसरून जातो. आणि तो सोहम सोहम म्हणायच्याऐवजी कोहम कोहम म्हणायला लागतो आणि त्याला स्वरूपाची ओळख राहत नाही. म्हणून मग क्षणभरही विसर जर पडायला नको असेल आता जगात आल्यानंतर, ज्याला कोहम जीव म्हणायला लागतो, परंतु माऊलींना तर अखंड नामस्मरण अपेक्षित आहे. मग हे घडायला काय काय हवं? तर ते म्हणतात की क्षणभरही त्या परमेश्वराचा विसर पडता कमा नये आणि अंतःकरणात त्याच्या प्रेमाशिवाय काहीही नाही हे साधकाला कळायला पाहिजे, समजायला पाहिजे, जाणायला पाहिजे. मग असं घडत नाही तर का घडत नाही? तर साधक किंवा जीव हा जगात आल्यानंतर त्याला प्रपंचाचंच वेळ जास्त असतं, जे दृश्य जगत आहे त्याचंच वेळ जास्त आहे आणि म्हणजेच विषयांचं वेळ त्याला जास्त आहे. मग माऊली म्हणतात, आपल्याला अखंड प्रेम जे आहे पाहिजे, त्याच्या त्याला आड काय येतं? तर विषय आड येतात, विषय आड येतात. म्हणून का? तर ते ईश्वरा वाचून भिन्न आहेत असं आपण मानतो आणि म्हणून प्रेम त्याच्याबद्दल मिळत नाही. मग ते प्रेम विषयामुळं खंडित होते. आणि दुसरं कारण ते सांगतात की आपण देहालाच मी मानतो, हा देह आहे हा म्हणजेच मी, म्हणून देहाची सुखं ही सुखं आपण मानतो. म्हणून आपण त्या परमेश्वराबद्दल मनामध्ये प्रेम राहत नाही. मग माझ्यापासून त्याला काय करायचं? माझ्यापासून हा देव वेगळा नाही असं स्थिरत्व मनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये स्थापन करायचं आणि मग त्याचे खरे स्वरूप म्हणजे परमेश्वराचं खरं स्वरूप हे कळायला लागतं, आकळायला लागतं माऊलींच्या भाषेत. म्हणून जीव शिव समान अशी अद्वैत सत्ता त्याला हळूहळू कळायला लागते. मग त्याच्यासाठी नामस्मरण हे आवश्यक आहे. मग नाथ महाराज काय म्हणतात की नाम घेता वैखरी, चित्त धावे विषयावरी. नाम जरी मुखात असलं तरी मन मात्र विषयांच्या मध्येच असतं. पूजेला बसलो तरी सुद्धा आज बँकेत जायचं आहे, आज स्वयंपाक अजून व्हायचा आहे, डबा द्यायचा आहे, ह्या अशा गोष्टी ज्या प्रपंचातल्या ज्या जगातल्या ह्या सगळ्या तोंडाने नामस्मरण असलं तरी सुद्धा मनामध्ये ह्याच चाललेल्या असतात. म्हणून नाम घेता वैखरी चित्त धावे विषयावरी, कैसे होत आहे स्मरण? मग स्मरण कसं होणार? चित्तामध्ये जो परमेश्वर आहे तो परमेश्वर जो जगताचं कार्य करते तोच परमेश्वर आपल्या चित्तात आहे, ह्याचं स्मरणच राहत नाही. अहम ब्रह्मास्मी हे विसरूनच जातो. स्मरणा माझी विस्मरण, नामरूपा नव्हता मेळ नुसता वाचेचा गोंधळ. नुसतं वाचेनी नाम घेणं चालू आहे, गोंधळ आहे नुसता. हल्ली बघा जिकडं तिकडं सत्संग म्हणून वाटेल ते मोठे मोठे रेकॉर्ड, मोठ्या मोठ्या माईक वगैरे लावून भजनं आणि जोर जोरात किंचाळून नृत्य करून असं हे सत्संगाचं स्वरूप झालेलं आहे. हे इथं अपेक्षित नाही आहे.
म्हणून ते काय म्हणतात, नुसता वाचेचा गोंधळ आहे. जो तो एकमेकाला नुसता उपदेश करत असतो, त्यांचा अधिकार आहे का तो हे सुद्धा लक्षात येत नाही, पण उपदेश करत तू ना असं कर, अशी पूजा कर, असं हे डावीकडं ठेव, हे उजवीकडं ठेव, हे जे नुसतं वाचेचं आहे हे अभिप्रेत नाही. म्हणून नाथमौलीसुद्धा काय म्हणतात, नाम घेता वैकरी चित्त धावे विषयावरी, कैसे होत आहे स्मरण, स्मरणा माझी विस्मरण, नामरूपा नव्हता मेळ, नुसता वाचेचा गोंधळ. आणि माऊली काय आपल्याला म्हणतात की चहू वेदी जाण षट शास्त्री कारण, अठराही पुराणे हरिसी गाती. मग हे चारही वेद म्हणजे काय, तर आता हे सर्वसाधारण आपण प्रत्येक वेळेला ऐकत आलेलो आहेत, वेद आहेत, उपनिषद आहेत, शास्त्र आहे. मग वेद हे काय आहे, तर वेद हे अपौरुषेय आहेत, म्हणजे भगवंतांनी निर्माण केलेले आहेत. मग हे चार वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. मग या वेदाचं स्वरूप काय आहे, आपण ढोबळ मनाने असं म्हणतो की वेदांनी भगवंताचं महत्त्व वगैरे सगळं सांगितलेलं आहे, पण त्या वेदाच्यामध्ये काय आहे फार थोडे लोक ह्याचा अभ्यास करतात. आपण नुसतं वेद आहेत असंच मानतो. मग या वेदामध्ये भगवंतानी स्वतःच्या प्राप्तीचा मार्ग सांगितलेला आहे. तो कसा सांगितलेला आहे, तर तो दोन भागात सांगितलेला आहे. त्यातला एक भाग आहे हा मंत्र विभाग आहे, आणि दुसरा भाग आहे तो ब्राह्मण विभाग आहे. त्याच्यात यज्ञ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. मग त्याच्याही पुढे सोपं जाऊन उपनिषदं झाली आहेत, आरण्यक आहेत. हे सर्व काय आहे, तर श्रीहरीला प्राप्त करून घेण्याचे मार्ग त्याच्यात सांगितलेले आहेत. म्हणून ह्या चारही वेदांनी काय सांगितलेलं आहे की जगताचं कारण हा श्रीहरीच आहे आणि कार्य जगत आहे, म्हणजे जगाला निर्माण श्रीहरीने केलेलं आहे. मग त्याला प्राप्त कसं करायचं, तर मंत्राच्या सहाय्याने करा, यज्ञाच्या सहाय्याने करा, असं सांगितलेलं आहे. मग वेदामध्ये भगवत प्राप्तीचे साधारण तीन मार्ग सांगितलेले आहेत. मग तीन मार्ग कुठले आहेत, तर एक कर्मभाग आहे, उपासना आहे आणि ज्ञान आहे. मग भगवंताने वेद निर्माण करून स्वतःच्या प्राप्तीचा तर मार्ग सांगितलाच, तो सांगितला नसता तर आपल्याला कळलं तरी असतं का की भगवंत आहे, आणि त्याला प्राप्त केल्यानंतर सच्चिदानंद घनस्वरूप आपल्याला प्राप्त होतं आणि आनंदाची प्राप्ती होते आणि दुःखाची निवृत्ती होते. हे आपल्याला कळलंच नसतं, आपण या भोवऱ्यामध्ये अडकूनच पडलो असतो. म्हणून त्यांनी ते मार्ग त्याच्यात सांगितले. मग माऊली काय म्हणतात, तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, जो आपुलिया जाणे जाणीवा, तो काहीची नोहे हे मदभावा भरवसेनी आले. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. काय सांगतात की देवा, तुमच्या बोलण्याचा अनुभव ज्ञानाने जाणून येणार नाही, ती अनुभूतीच यावी लागते. आणि तर असे पक्के माझ्या अनुभवाला आलेले आहे की तू सांगितलंय म्हणून हा मार्ग मला कळला आहे, नाही तर तो मला मार्ग कळला नसता. वेदांमार्फत तो मार्ग मला कळलेला आहे. पुढे काय म्हणतात की चहू वेदी जाणं, म्हणजे चारही वेदांना जे ज्ञान, ज्ञानमार्गसुद्धा सांगितलेला आहे, पदार्थाचं ज्ञान होतं, ते श्रीहरीचेच नामरूपाच्या द्वारा ज्ञान होते. आणि कर्ममार्गामध्ये याज्ञिकी कर्माचे ज्ञान होते, पाप पुण्याचे ज्ञान होते, कर्मकर्त्याचे ज्ञान होते, इंद्रादी देवतांचे ज्ञान होते, स्वर्ग नरक पाताळ ह्यांचे ज्ञान होते, आणि हवीर द्रव्याचे ज्ञान होते. कर्माने प्राप्त होणाऱ्या सर्व गोष्टींचं ज्ञान कर्मामध्ये कर्माच्या उपासनेने सांगितलेलं आहे. मग भगवंत गीतेमध्ये ह्याचा दाखला देतात. ते काय म्हणतात अर्जुनाला, अहम क्रतुरहम यज्ञ स्वदा हम औषधम. हा यज्ञ आहे, हा मीच आहे, त्याच्या समिधाही मीच आहे, हवनही मीच आहे, सगळंच मीच आहे. क्रतू म्हणजे यज्ञ. मग माऊली आपल्याला सोप्या शब्दात काय सांगतात, तोची जाणीवेचा जरी उदय होय तरी मुद्दली मीच आहे, आणि तो विधानाते जयाविये तो क्रतूही मीच. मग तया कर्मापासूनही बरवा जो सांगो पांग अवघा, यज्ञ प्रगटे पांडवा तोही मीगा. स्वहामी स्वधा सोमादी औषधी विविधा, आज मी समिधा मंत्र मी हवी होता मी हवन की जे, तेथ अग्नी तो स्वरूप माझे आणि हुतवस्तू जे जे तेही मीच. म्हणजे जे समिधा यज्ञात टाकता यज्ञ मीच आहे, सर्व काही मीच आहे. आपल्याला गजानन महाराजांच्या पोथीमध्ये अशी एक ओवी आहे की माशा जेव्हा चावतात, माशीही मीच झालो, चावणाराही मीच आहे, मध घेणाराही मीच आहे, कणसं खाणाराही मीच आहे, घोंगडी पांघरणाराही. हेच सर्व ह्या आत्ताच्या माऊलींनी ह्या श्लोकामध्ये ओवीमध्ये सांगितलेलं आहे. आणि आता पुढचा मार्ग उपासना मार्ग आहे. उपासना आपण बऱ्याच उपासना करतो, पण वेदांनी सांगितलेल्या उपासना अशा आहेत की प्रणवोपासना. मग प्रणव म्हणजे ओंकार. जे परब्रह्म त्या झोपलेलं होतं, भागवतात असं वर्णन आहे, आणि त्याला जाग आल्यावरती त्याला सगळीकडं पाणीच दिसलं, आणि मग त्यांनी थोडासा हुंकार केला, तो हुंकार म्हणजेच ओंकार आणि तोच प्रणव. मग त्याचीच उपासना म्हणजेच श्रीहरीची उपासना. आणि त्याच्यानंतर सांगितलं त्यांनी जी हालचाल केलेली आहे, थोडासा हालचाल केली, बघितलं इकडं तकडं, ती हालचाल म्हणजेच कर्म आहे. परमेश्वराचं कर्म तेच आपलं कर्म. आणि ही अशी प्रणवोपासना सांगितलेली आहे, सामोपासना सांगितली आहे, अक्षी पुरुषोपासना सांगितलेली आहे, दहरोपासना सांगितली आहे. असे उपासनेचे निरनिराळे मार्ग यामध्ये सांगितलेले आहेत. हे मार्ग कशाचे आहेत? तर श्रीहरीला प्राप्त करून घेण्याचे मार्ग आहे. त्याच्यानंतर ज्या पदार्थाच्या ठिकाणी श्रीहरीची भावना, म्हणजे भावाला महत्त्व आहे इथं, भावना करायची, ते सर्व पदार्थ दृश्य म्हणजे दिसतात, दृश्यकोटीतीलच आहेत असतात. मग माऊली काय म्हणतात? मग हे दृश्यकोटीतील पदार्थ आपल्याला ज्ञान देतात. माऊली त्याच्यावर काय म्हणतात? द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिगता दृश्यपथी, ती का ह्या उपासती आकळता तो, सद्गुरूंनी सांगितल्याशिवाय या गुह्य गोष्टींचं ज्ञान सर्वसामान्य माणसाला होत नाही. सद्गुरूंनी सांगितल्यानंतरच ते होतं. आणि ज्ञानमार्गामध्ये ह्याच्यासाठी श्रीहरीच्या अद्वैत सत्तेची किंवा अद्वैत सत्तेचा अनुभव यायला पाहिजे, आणि तोच माऊलींनी सांगितलेला आहे. ज्ञान विचारानेही तो आपल्याला घेता येतो, ज्ञानाने त्याला जाणता येतं, आणि त्याच्या अद्वैत सत्तेची जाणीव होते, अनुभूतीही होते. मग पुढं ते काय सांगतात की सहा शास्त्रांनी सुद्धा हरीचंच वर्णन केलेलं आहे. मग सहा शास्त्र म्हणजे कोणती कोणती शास्त्र आहेत? तर ह्या न्याय आहे, वैशेषिक आहे, सांख्य आहे, योग आहे, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही शास्त्र आहेत. म्हणजे वेदांच्या नंतर जगत कसं निर्माण झालं हे उत्सुकतेपोटी ज्यांनी संशोधन केलं ती शास्त्र आहेत. आणि शास्त्रांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की सगळ्या जगाचं कारण श्रीहरीच आहे. मग न्याय व वैशेषिक ह्या शास्त्रांनी काय मानलं? काहीतरी गृहितकही धरावीच लागतात, त्याच्याशिवाय पुढं जाताच येत नाही, कारण माहितीच नाही आहे काही. मग अनुभवाअंती काही गृहितकं धरली गेली आणि ह्या शास्त्रांनी त्याचा आधार घेतला. मग न्याय व वैशेषिक काय सांगतात? ईश्वर व पृथ्व्यादी भूतांचे परमाणु जगताला कारण आहेत आणि ते असं मानतात. आणि ईश्वर तर आहेच आहे, ईश्वरापासून जग निर्माण झाले, म्हणजे ईश्वर आहे आणि परमाणु आहेत, हे ह्या दोन शास्त्रांनी गृहीत धरलेलं आहे, मान्य केलेलं आहे, जगापुढं मांडलेलं आहे. त्याच्यानंतर सांख्यशास्त्रात प्रकृतीला जगाचे कारण मानलेले आहे. सांख्यशास्त्र म्हणजे गीतेतला दुसरा अध्याय आणि कपिल मुनी त्याचे प्रवर्तक आहेत, सांगतात ते. आणि त्याच्यात त्यांनी प्रकृतीला जरी धरलं असलं तरी प्रकृती ही श्रीहरीपासूनच निर्माण झालेली आहे, म्हणून ईश्वर हा तिथं आहेच आहे. योगशास्त्रात ईश्वर व प्रकृती ह्या दोघांना जगताचे कारण मानले आहे. पूर्वमीमांसामध्ये धर्माला कारण मानले. मग धर्म कुणावरती अधिष्ठित आहे? तर ईश्वरावरती आहे, म्हणून ईश्वर तिथे आहेच आहे, श्री हा आहेच आहे, श्रीहरी. आणि उत्तरमीमांसामध्ये एका ईश्वरालाच जगताचे कारण मानलेले आहे. मग ही शास्त्रे झाली. मग पुढे जाऊन त्यांनी काय उल्लेख केलेला आहे की 18 पुराणे. 18 पुराणे आहेत, आपण अगदी सहजतेने म्हणतो पुराणातली वांगी पुराणातच. ॲक्च्युली ते वांगी नसता वानगी, म्हणजे उदाहरणादाखल 18 पुराणांनी काय सांगितले? श्रीहरीच सांगितलेलं आहे. म्हणून मग ही 18 पुराणं कशी आहेत? तर ब्रह्मपुराण आहे, त्याच्यामध्ये काय आहे? मग सृष्टीची उत्पत्ती, गंगा अवतरण, रामायण, कृष्ण अवतारांच्या कथा, त्याचे श्लोक किती आहेत? तर 14,000 श्लोक आहेत. पुढे पद्मपुराण आहे. पृथ्वी, आकाश, नक्षत्रांची उत्पत्ती, दुष्यंत शकुंतलाची कथा आणि ते राम अवतारापर्यंतचे त्यांचे पूर्वज ह्यांचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. ह्या गोष्टी कशासाठी आहे? तर जग कसं निर्माण झालं इथपर्यंत जायचं आहे, त्याच्यासाठी हे 18 पुराणांनी श्रीहरीच केंद्र मानलेलं आहे. त्याच्यानंतर विष्णू पुराण आहे. विष्णू पुराणामध्ये 23,000 श्लोक आहेत. बालक ध्रुव अवतार कथा आहे आणि राम अवतारांपर्यंत आणि कृष्ण कथा आहेत, पृथ्वीची कथा आहे. अशा ह्या निरनिराळ्या पुराणांमधनं या कथा येतात. वायुपुराण आहे. वायुपुराणात शिवाची महानता ह्यालाच वायुपुराण म्हणतात. रुद्राक्षाची माहितीही ह्याच्यात आहे. आजकाल जर तरुणांना जर आपण विचारलं तर तरुण, आत्ताचा तरुण गोंधळलेला आहे की त्याला हे माहितीच नाही आहे की श्रीहरी हेच एक केंद्र आहे. तो विचारतो की वेदांचा अभ्यास करू का उपनिषदांचा करू का 18 पुराणांचा करू, प्रत्येक पुराणात काही काही वेगळंच आहे. ही पुराणं एकाच वेळी निर्माण झालेली नाही आहेत, ही पायरी पायरीनी निर्माण झालेली आहेत आणि त्या त्या वेळेच्या लोकांना ह्याचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. मग भागवत पुराण आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य याची महानता आहे. विष्णू आणि कृष्णांच्या कथा, काही राजांच्या कथा, काही असुरांच्या कथा अशा ह्या भागवतात आलेल्या आहेत. त्याचे 18,000 श्लोक आहेत. त्याचप्रमाणे नारद पुराण आहे. नारद पुराणाचे 17 पुराणांचं सार हे नारद पुराणाला मानलेलं आहे आणि आपण मात्र म्हणतो की कळलावी नारद म्हणून, म्हणजे किती आपण चुकीचं बोलतो. ह्या नारदांनी संपूर्ण जगाचं ज्ञान मनुष्याला घडवून दिलेलं आहे, हे त्यांचं पुराण आहे. त्याचप्रमाणे त्याच्यानंतर मृत्यूनंतरचे क्रम याचे वर्णन आहे. संगीत आहे. मार्कंडेय पुराण पुढचं आहे. त्याच्यात 9,000 श्लोक आहेत. सामाजिक आणि न्याय, योग, श्रीकृष्ण आणि देवी यांच्या कथा त्याच्यामध्ये येतात. अग्निपुराण आहे. 15,000 श्लोक आहेत. यामध्ये संस्कृतीचा ज्ञानकोश, मत्स्यावतार, रामायण, महाभारत या कथा आणि त्याचप्रमाणे धनुर्वेद, गांधर्व वेद, आयुर्वेद ह्याचं महत्त्व, ह्याची माहिती ही सगळी ह्याच्यात आहे. ह्या तिन्हींना म्हणजे धनुर्वेद, गांधर्व वेद आणि आयुर्वेद यांना उपवेद मानलेलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर भविष्य पुराण आहे. मग 28,000 श्लोक याच्यामध्ये आहेत. यामध्ये काय आहे तर सूर्याचे महत्त्व आहे, वर्ष आणि 12 महिने, त्याचप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक ह्याची माहिती आहे, सापांची माहिती आहे, सर्पदंशावरची माहिती आहे आणि सत्यनारायणाच्या कथा ह्या पुराणांमध्ये येतात. त्याच्यानंतरचं पुराण आहे ब्रह्मवैवर्त पुराण. ब्रह्मा, गणेश, तुलसी, सावित्री, लक्ष्मी, सरस्वती आणि कृष्णाची महानता आणि त्याचबरोबर आयुर्वेदाचे ज्ञान ह्या पुराणामध्ये आलेलं आहे. त्याची श्लोकसंख्या 18,000 आहे. लिंग पुराण आहे. पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, राजा अंबरीशाची विस्तारपूर्वक कथा, म्हणजे एकादशीचं व्रत अंबरीश राजा म्हणलं की आपल्याला आठवतं, ते सर्व ह्या पुराणामध्ये आहे. त्याप्रमाणे अघोर विद्येचा उल्लेखसुद्धा ह्या पुराणात आहे. वराह पुराण आहे. त्याचे 10,000 श्लोक आहेत आणि यामध्ये वराह अवतार, भगवद्गीता, सृष्टीचा विकास, स्वर्ग, पाताळ यांची माहिती, श्राद्ध पद्धती, उत्तरायण, दक्षिणायन, अमावस्या, पौर्णिमा आणि भौगोलिक आणि खगोलिक गोलांची माहिती आणि ज्ञान आहे. त्याच्यानंतर पुढच्या पुराणामध्ये वामन पुराण आहे. यामध्ये 10,000 श्लोक आहेत. वामन अवतार, सृष्टी, जंबोद्वीप आणि नदी यांच्या सर्वांची माहिती, म्हणजे उत्पत्ती, त्याची माहिती, वैशिष्ट्ये हे सर्व पुराणांमध्ये आहे. त्याचप्रमाणे कूर्म पुराण आहे. याच्यामध्ये चारी वेदांचे सार, कूर्म अवतार, सागर मंथन आणि ब्रह्मा, विष्णू, पृथ्वी, गंगा, चार आश्रम, चार युग, चंद्रवंशी आणि चंद्रवंशी राजांच्या कथा यामध्ये येतात. ह्याची श्लोकसंख्या 18,000 आहे. पुढचं आहे मत्स्य पुराण. मत्स्य अवतार सृष्टीची उत्पत्ती आणि सौरमंडळाचे ग्रह व चंद्रवंशीय राजांचा इतिहास असं ह्याच्यात येतं. ह्याची श्लोकसंख्या 14,000 आहे. त्याच्यापुढे गरुड पुराण आहे. हल्ली हल्ली उत्सुकतेपोटी काही लोक गरुड पुराण हे वाचनात येतं, बोलण्यात येतं, अगदी बोलता बोलता सहज बोललं जातं. गरुड पुराणात असं असं सांगितलेलं आहे मृत्यूनंतरची गती वगैरे. आणि तर ह्या पुराणामध्ये मृत्यूनंतरच्या घटना, प्रेतलोक, यमलोक, नरक, 84,00,000 योनी त्या काय आहेत, सूर्यवंशीय आणि चंद्रवंशीय राजाच्या कथा हे याच्यात समाविष्ट आहे. पुढचं 18वं पुराण आहे ब्रह्मांड पुराण. मग ह्याच्यात अध्यात्म रामायण आहे. ब्रह्मांडातले ग्रह आहेत यांचं वर्णन आहे. सगळ्या ब्रह्मांडाची माहिती त्याच्यामध्ये आहे. आणि ह्याची श्लोकसंख्या 12,000 आहे. मग पुराणांचे विषय काय आहेत? माऊलींनी उल्लेख केला आहे 18 पुराणे श्रीहरीलाच गातात. मग ह्याचे विषय काय आहेत पुराणांचे? आत्ता अजंतं बघितलं आपण, त्याच्यात काय काय आहे. तर खरे विषय त्याच्यातले अगदी अभ्यासाचे जे आहेत ते असे आहेत की नैतिकता, विचार, भूगोल, खगोल, संस्कृती, सामाजिक परंपरा, राजनीती व अन्य विषय आहेत. आणि हे सर्व विषय कशासाठी आहेत? तर मानवाला मार्गदर्शन होण्यासाठीचे हे विषय आहेत की त्यांनी कसं राहायला पाहिजे. कारण का मानव हा समाजप्रिय घटक आहे, मग त्यांनी समाजाशी जोडून कसं राहायला पाहिजे ह्याच्यासाठी ही पुराणांची निर्मिती झालेली आहे. आणि श्रीहरी प्राप्ती हे तर आहेच आहे, म्हणजे हा तर मुख्य ध्येय आहे मानवाचं. तसं आणि मग ह्या पुराणांचे नायक सहसा कोण आहे? तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे ह्या पुराणांचे नायक आहेत. असं हे 18 पुराणे आणि त्याची व्याप्तीसुद्धा खूपच आहे. मग पुढच्या चरणात माऊली काय म्हणतात की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. ह्या सर्वाची माहिती करून घेतल्यानंतर नामधारकाला ते काय सांगतात की मंथुनी नवनीता, अजूनपर्यंत नामधारकाला श्रीहरीची प्राप्ती झालेली नाही आहे पण त्याची वाटचाल मात्र तिकडे चालू आहे, अशांना ते मार्गदर्शन करतात की जसं दह्याचं घुसळण करून नवनीत म्हणजे लोणी घेतलं जातं तसं तू अनंताला घे असं नामधारकाला सांगतात. मग श्रीहरीची त्याच्यासाठी अद्वैत सत्ता ही लक्षात यायला पाहिजे की तो सगळीकडे त्याच्या नामरूपाचा पसारा आहे आणि तो पुरून उरलेला आहे. कसा? दशांगुळे उरलेला आहे. त्याची अद्वैत सत्ता ही नामधारकाला अनुभवाला यायला पाहिजे. म्हणून ते काय म्हणतात की सगळीकडं तोच व्यापून आहे आणि हा अनुभव येणं गरजेचं आहे. श्रीहरी मग आता हा श्रीहरीला प्राप्त करायचे, अनंताला प्राप्त कर, जो अनंत आहे त्या अनंताला नामधारकांनी प्राप्त करून घ्यायचं आहे. मग कसं घ्यायचं, हा श्रीहरी कसा आहे, मग त्याला ओळखायची काही लक्षणं सांगितलेली आहेत. ती लक्षणं अशी आहेत की सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. मग श्रीहरी हा कसा आहे? अविनाशी आहे, अपरिणामी आहे, म्हणजे त्याच्या लक्षणात कधीही बदल होत नाही, म्हणजे तो सच्चिदानंद घनमूर्तीच आहे. मग सत्वादी मायागुण रहित आहे, वाणी मनाला आतर्की आहे, तो वाणीनी आपण त्याला अनुभूती येऊ शकत नाही आणि मनानेही येऊ शकत नाही, आतर्की आहे. एक जिन्सी आहे, त्याचे तुकडे होत नाहीत, नैनन छिंदंती शस्त्र आहे, त्याचे कशानेही तुकडे होत नाहीत. अद्वितीय आहे, परिपूर्ण आहे, अकर्ता आहे, अभोक्ता आहे, सर्वातीत आहे आणि निर्विकल्प आहे, अशी त्याची लक्षणं आहेत. मग ही लक्षणं सर्वसामान्य आपल्यासारख्यांना, नामधारकांना लक्षात येतील का? नाही येणार. मग ही लक्षणे आपल्याला दिसून येत नाहीत तर का? आपण जीव व जगत दोघांचा बोध घेतो, म्हणजेच इथं द्वैत आहे, दोघांचा बोध घेतो. अद्वैत सत्ता अनुभवाला येतच नाही. जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत अद्वैत समजणारच नाही, कळणारच नाही, अनुभवाला येणारच नाहीत. म्हणून त्याची अद्वैत सत्ता आपल्याला दिसत नाही. माऊली काय म्हणते? अद्वैत सत्तेची अनुभूती यायला जीव व जगत काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. अंतरात्मा म्हणजे आत्मा, आपला जीव, आपला म्हणा प्राण्यांचा म्हणा, जे चेतन आहे, चेतना आहे तो जीव, त्याची समजून घ्यायला पाहिजे की हे जगत काय आहे, जीव काय आहे, हे माऊली म्हणतात बरं का। मग त्यासाठी मंथन करणं गरजेचं आहे, घुसळणं गरजेचं आहे, पृथक्करण करणं गरजेचं आहे। म्हणून जे दह्याचं मंथन करून नवनीत घेतात तसं तू ह्या जगताचं मंथन कर आणि त्या श्रीहरीला घे। मग मंथनाचा मार्ग स्वतः जीवाला कळतो का? नाही, त्याला सद्गुरूच पाहिजेत। जसं वेद हे माणसाला कळले असते का? नसते कळले। परमेश्वरांनी ते वेद सांगितले की मी त्याच्याद्वारे प्राप्त होईन तेव्हा ते वेद कळले। तसंच हे आहे की श्रीहरीनेच मार्गदर्शन केले तर त्याची अद्वैत सत्ता कळते, म्हणजेच त्याची कृपा व्हायला हवी, म्हणजे मग त्या गुह्य गोष्टीतला अर्थ आपल्याला त्या त्यावेळी कळायला लागतो। मग त्याच्यासाठी काय पाहिजे? नामस्मरणच पाहिजे, त्याच्याबद्दलचं प्रेमच पाहिजे। आणि म्हणून माऊली त्याचं उत्तम उदाहरण देतात, काय म्हणतात ते, अगा उदरीचा गर्भ जैसा न देखे आपुलिया मातेची वयंसा, मी आघवे या देवा तैसा नेणवे काही। माऊली काय म्हणतात, जर जन्मलेल्या मुलाला जर आईचं वय विचारलं त्याच्या तर त्याला कळेल का? नाही कळणार। तसंच आहे हे की तू जर सांगितलं, म्हणजे आईने त्याला सांगितलं मी तुझी आई आहे, अमुक आहे, हे त्याला कळायला लागल्यानंतर, हे जेव्हा सांगेल तेव्हाच त्याला खात्री पटेल। तसंच तू परमेश्वरा जेव्हा तुझ्या प्राप्तीचा मार्ग सांगशील तेव्हाच तो आम्हाला कळेल, अन्यथा तो कळणारच नाही। म्हणून भगवंताने वेदमुखाने सांगितले की सो कामयत बहुश्याम प्रजा येयेती, म्हणजे एकोहम बहुश्यामहा प्रजा येयेती, म्हणजे मी एक आहे आणि बाकीची सगळी माझी प्रजा किंवा मी निर्माण केलेलं आहे। म्हणजे जगत निर्माण केलं त्याला कारण काय लागलं? प्रत्येकाला कारण लागतं। एखाद्याने एक्स व्यक्तीने वाय व्यक्तीचा अपमान केला, ती वाय व्यक्ती विचारते कारण काय, एखाद्याने त्याचा गौरव केला कारण काय, तर हे जगताचं कारण काय? तर हे जगताचं कारण म्हणजे भगवंत आहे। भगवंतानी भागवतात सांगितल्याप्रमाणे ही जगाची उत्पत्ती केलेली आहे। आणि मग त्याचं कार्य काय? कारण आहे म्हणजे सिद्धांत आहे, कार्य पाहिजेच। मग त्याचं कार्य काय आहे? तर जगत हे श्रीहरीचं कार्य आहे, असं माऊलींनी ह्या गुह्य ज्ञानामध्ये सांगितलेलं आहे। मग आता जीवाचा विचार करायला पाहिजे, जीव म्हणजे काय? जीव शिव समान, मग जीव म्हणजे काय असं जर विचारलं तर मी म्हणजे देह नसून जीव हा ईश्वर स्वरूपच आहे, हेच जीव विसरतो आणि त्यालाच अज्ञान म्हणतात किंवा माया म्हणतात, असे त्याला निरनिराळे शब्द आहेत। की मी आत्मा जो आहे, आता आपण श्रीहरीची जी लक्षणं बघितली ती प्रत्येकाच्या मध्ये शरीरामध्ये जो आत्मा आहे त्याचीच लक्षणं आहेत, तोच श्रीहरी आहे, असंच माऊलींना सांगायचं आहे। मग श्रीहरीची आता प्राप्ती करून घ्यायची, मंथन करून घुसळून प्राप्ती करायची। कशी करायची? तर जीवाला तो सच्चिदानंद स्वरूप आहे याची ओळख होणे गरजेचे आहे। मग अशा वेळेला श्रुतींचा आधार घेऊन जर म्हटलं की जीव ब्रह्मस्वरूप आहे, जीवाचा खऱ्या स्वरूपालाच ब्रह्म म्हणतात, ब्रह्मालाच आत्मा म्हणतात, त्यालाच ईश्वर म्हणतात, आणि ही त्याची अशी नावे आहेत। म्हणजे आपल्या हृदयामध्ये किंवा आपल्या शरीरात जी चेतना आहे आणि आत्मा आहे, हे आत्मा म्हणजेच परमेश्वर आहे, हे आपल्याला नुसतं ऐकून हे करून माहिती आहे, त्याची अनुभूती यायला पाहिजे, म्हणजेच तो श्रीहरीची प्राप्ती झाली असं म्हणता येईल। मग श्रीहरीची दुसरी प्राप्ती काय होईल? आता हे कुणाला कळेल की आपल्याकडे आपला जो आत्मा आहे तोच ईश्वर आहे? हे साधू संतांनाच कळेल, कारण का त्यांना त्याच्या अद्वैत सत्तेची अनुभूती आलेली आहे, आपल्याला येत नाही। म्हणून आपण तो परमेश्वर म्हणतो, देवळात जातो, काही लोक चांगल्या कामाला परमेश्वर, म्हणजे त्याची व्याप्ती खूप आहे। मग अशा श्रीहरीला प्राप्त करून घेणं मंथून आपल्याला अवघड पडतं। मग दुसरी श्रीहरीची प्राप्तीसुद्धा करता येते दुसऱ्या तऱ्हेने, ती कशी? तर देहाहून निराळे असलेल्या जगताचा विचार केल्याने, हा देह आहे, आणि बाकीचं सगळं जग दृश्य जे आहे ते जग आहे ह्याचा जर विचार केला तरीसुद्धा श्रीहरीची प्राप्ती होऊ शकते. मग श्रीहरीची अद्वैत सत्ता अनुभवाला येणे, तो व जगत वेगळे नाही, मी व जगत वेगळे नाही, म्हणजे तो श्रीहरी आपण जरी दाखवला बोटाने आणि जगत हे वेगळे नाही, तसंच आपला देह आणि श्रीहरी वेगळे नाही, अशी अनुभूती येणं गरजेचं आहे. मग जो व्यक्ती ते अनुभवतो त्याच्या अद्वैत सत्तेची जाणीव त्याला होते आणि मग त्याला चिद्घनानंद स्वरूप प्राप्त होतं आणि तो आनंद त्याला मिळतो. मग श्रीहरीची प्राप्ती म्हणजे मंथन करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा तिसरा मार्ग काय सांगितला आहे की अन्वय व्यतिरेकाने त्याला जाणता येतं. मग आता प्रश्न पडतो अन्वय म्हणजे काय, व्यतिरेक म्हणजे काय, कारण का हे बोलीभाषेतले शब्द नाहीच आहेत ना, त्याचा अर्थ आपल्याला चटकन लक्षात येतच नाही. मग अन्वय म्हणजे काय तर आणि व्यतिरेक म्हणजे काय, व्यतिरेक म्हणजे कारणापासून होणारे कार्य कारणाहून स्वतंत्र राहते, ती निराळी वस्तू होते, त्याला व्यतिरेक म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ मातीचा घडा बनवला आहे किंवा दुसऱ्या वस्तू बनवल्या आहेत, तर माती हे कारण आहे आणि कार्य काय आहे तर घडा म्हणा मूर्ती म्हणा. मग ह्याच्यातला माती जर काढून घ्यायची या वस्तूमधली तर घेता येईल का, ती वस्तू राहील का, नाही राहणार. म्हणून व्यतिरेकाने काय सांगता येईल की मातीपासून घट निर्मिती होते पण माती अलग केल्यास घट दिसत नाही. तसंच सद्ब्रह्म हे जगाचे कारण आहे, ते जगापासून जर अलग केलं तर जग म्हणून काही राहील का, नाही राहणार. हा हे व्यतिरेकाने जाणता येतं. तसंच अन्वय म्हणजे काय तर कार्यामध्ये कारणा वाचून दुसरी वस्तू वस्तूच नाही, मग कार्य काय आहे, जगत कार्य आहे आणि कारण काय आहे, ब्रह्म आहे, हे भागवताने तर सांगितलेलंच आहे. मग हे जर तो काढलं तर काय राहणार आहे, काहीच राहणार नाही, किंवा नाही काढलं तर काय राहील, तर परमेश्वरच राहील, हाच अन्वय आहे. आणि पुढं जाऊन माऊली म्हणा किंवा संतसुद्धा काय सांगतात तर प्रपंच हा सुद्धा ब्रह्मरूपच आहे, म्हणजे नामधारकाने प्रपंच सोडायचा नाही आहे, प्रपंचामध्ये राहूनच नामाची साधना करायची आहे. त्यासाठी त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रपंचसुद्धा ब्रह्मस्वरूपच आहे. मग एकदा हे सर्व श्रीहरीचंच आहे हे समजल्यावर मग काय उरतं, जर आनंद प्राप्ती झालेली आहे, एखाद्याने आपल्याला आनंद दिला तर त्याच्या सहवासात आपल्याला छान वाटतं, आनंद मिळतो, मग त्याचंच गुणगान करू लागतो. म्हणजेच माऊलींना म्हणायचं आपण त्या ब्रह्माचं त्या देवाचं नामस्मरण करू लागतो, म्हणजे नामस्मरणालाच महत्त्व आहे. मग श्रीहरीची प्राप्ती होण्याकरता चित्ताची शुद्धी असावी लागते. आता इथं परत चित्ताचा मुद्दा येतो, चित्त जर अशुद्ध असेल तर श्रीहरीची प्राप्ती होत नाही. मग सामान्य माणसाला माझ्यासारख्याला चित्त म्हणजे काय, शुद्ध काय, अशुद्ध काय हे प्रश्न पडतात. त्याच्यावर माऊली सांगतात की अत्यंत शुद्धी व्हावयास चित्ताची शुद्धी म्हण अशुद्धी म्हणजे काय तर विषय वासना, आणि शुद्धी म्हणजे विषय वासना नसणे ही शुद्धी झाली. हा अगदी सर्वसाधारण ढोबळ अर्थ. मग विषय वासना आहेत आपल्यामध्ये, जीव आहे आपला, प्रपंच आहे आपल्याला, विषय वासना असणारच. मग त्या जिंकायच्या कशा, तर हरिनामस्मरणाने त्या जिंकता येतात. हरिनामस्मरणाने जिंकता कशा येतात हा परत एक प्रश्न येतो. तर हरिनामस्मरण जसं जसं करत जातो तसं तसं त्या हरीबद्दल प्रेम निर्माण व्हायला लागतं आणि हे प्रेम प्राप्त झाल्यानंतरच चित्त हे शुद्ध होतं असं माऊलींचं म्हणणं आहे. पुढच्या चरणामध्ये ते काय म्हणतात की एक हरी आत्मा जीव शिवसम वायातू दुर्गम न घाली मन. परत मनाचा विषय येतो, चित्ताचा विषय येतो. मग साधकावर अनुग्रह करण्याकरता तो सगुणात येतो आणि आचार्य काय म्हणतात, स्यात परमेश्वरस्यापी इच्छावशात मायामयम रूपम साधका अनुग्रहार्थम, साधकाला अनुग्रह करण्याकरता तो निर्गुण परमात्मा सगुणात येतो. म्हणून मग तो जीव शिव समान होतो, नाहीतर जीव आणि शिवाची कारणच नाही ना बोलायचं काहीसुद्धा. आणि त्यासाठी तू तुझं मन दुसऱ्या साधनांमध्ये वाया घालवू नको, कारण का ती अवघड आहेत. त्याच्याने श्रीहरी प्राप्ती होणार नाही असं नाहीच आहे, पण ती आपल्याला सोपी नाही आहेत, प्रापंचिकाला सोपी नाही आहेत. म्हणून त्याच्यासाठी ह्या श्लोकात माऊली पुढच्या श्लोकात काय म्हणतात, तरी पार्था परियेसा मी तव येथ ऐसा रत्नी गिळो वाजैसा रत्नचितो का द्रवपणची नीर आकाशची अंबर गोडी तेची साखर आन नाही. म्हणजे रत्न आणि त्याचा प्रकाश हे दोन्ही मीच आहे, जर प्रकाश रत्नाचं तेज गेलं तर काय हसणार आहे त्याच्यात, तसं साखरेची गोडी गेली तर काय हसणार आहे. म्हणजे सगळ्यामध्ये मीच आहे. अहो साधं गृहिणींनासुद्धा हे लक्षात येईल की जर स्वयंपाकघरामध्ये पदार्थ करत असताना शिरा काय, बासुंदी काय, श्रीखंड काय, काय लागतं, साखर लागते. ती जर घातलीच नाही तर गोडी येईल का? मग साखर त्याच्यात विरघळल्यानंतर ती साखर दिसती का? नाही दिसत, तिला स्वतःचं स्वरूप राहतच नाही, ती त्याच्यामध्ये विरघळून जाते. मग ही साखरेची गोडी आहे की नाही ती अनुभव घेतल्याशिवाय येणार नाही, त्याची अनुभूतीच यायला पाहिजे, परमेश्वराची अनुभूती यायला पाहिजे. म्हणून पार्थाला ते म्हणत आहेत की रत्नाचं जर तेज गेलं तर रत्न राहील का? नाही राहणार, ते तेज म्हणजेच मी आहे. तसं सगुण आणि निर्गुण हे एकच आहे, आत्मा निर्गुण आहे आणि हरी सगुण आहे. एकदा काय झालं, एक दोन मित्र अतिशहाणे गप्पा मारत होते आणि असे फिरत फिरत चाललेले असताना ते एक त्यांना एक गुरुजी ध्यान करत असलेले, जप करत असलेले दिसले. आणि ते मित्र एकमेकांना काय म्हणत आहेत की परमेश्वराला थोडी अक्कल कमीच आहे असं ते एकमेकांशी बोलत आहेत. आणि ते असं बोलत बोलत त्याच्यावरती गहन चर्चा करत करत ह्या गुरूंपाशी आलेले आहेत. आणि ते असं म्हणल्यानंतर त्या गुरुजींना विचारतात की काय हो तुमचा देव जो आहे त्याला अक्कल जरा कमीच आहे. त्या गुरुजींनी हे विचारलं ऐकल्यानंतर ते काय म्हणाले, अहो कमीच काय, नाहीच आहे, अक्कलच नाही आहे देवाला. त्याबरोबर ते दोघं जण त्यांच्याकडे बघायला लागले, तुम्ही देवाचं नाव घेत आहे तुमच्या देवालाच अक्कल नाही असं म्हणताय तर कसं काय? तर त्यावेळेला ते म्हणतात की नाही तर मग तुमच्यासारखे मूर्ख त्यांनी कसे जन्माला घातले असते की देवाला अक्कल कमी आहे म्हणणारी, म्हणून त्याला अक्कलच नाही आहे असं म्हणतायत. त्याच्यावरती ते दोघं काय म्हणतायत की नाही नाही, आपण देवाची चूक काय आहे ते शोधूया. आणि ते दोघं असे फिरत 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 पुढं गेलेले आहेत. पुढं गेल्यानंतर त्यांना एका घराच्या छपरापर्यंत काशीफळ म्हणजे भोपळ्याचा वेल गेलेला दिसतोय, दिसला. आणि त्यावर एक पहिला म्हणतो, ते बघ हे देवाने निर्माण केलेलं आहे की नाही, तर ह्याची किती मोठी चूक आहे, हा वेल किती नाजूक आहे आणि त्याच्यावर केवढी मोठी मोठी फळं लावलेली आहेत, म्हणजे मग त्याला अक्कल कमीच नाही का? त्यावर दुसरासुद्धा त्याला दुजोरा देतो, हो हो हे चुकलंच आहे देवाचं. असं करत करत ते पुढं गेले. पुढं जातात जातात आता दमले, चुका शोधायला शोधून शोधून एक तर चूक मिळाली, आता अजून मिळवायची आहे. त्या गुरुजींना येऊन सांगायचं आहे ना की तुमच्या देवाला अक्कल कमी आहे. असं करता करता ते एका झाडापाशी आले. ते आंब्याचं झाड आहे आणि त्याला कैऱ्या लागलेल्या होत्या, डेरेदार वृक्ष आहे. दमले होते, त्या सावलीमध्ये आले, किती छान बरं वाटतंय म्हणाले. आणि त्या सावलीत जरा विश्रांती घेऊ म्हणाले. असे खाली आडवे झाले, वर बघतायत तर छान कैऱ्या हिरव्या गार मोठ्या मोठ्या लागलेल्या होत्या. आंबा काही अजून झालेला नव्हता, हिरव्या कैऱ्या होत्या. आणि तर दुसरा म्हणतो, हे बघ ही देवाची दुसरी चूक आहे म्हणे. तर पहिला लगे उठून बसतो, कशी कशी सांग बरं. त्यावर तो दुसरा म्हणतो की आता आपण आत्ता बघून आलो की नाही, ते काशीफळ किती मोठं होतं ते ह्या झाडाला लागायला पाहिजे होतं, आणि हे कैऱ्या किती छोट्या आहेत ते त्या झाडाला वेलाला लागायला पाहिजे होत्या, असं नाही का तुला वाटत? त्यावेळेला तो पहिला म्हणतो, हो बरोबर आहे बरोबर आहे, असंच पाहिजे, खरंच देवाला थोडी अक्कल कमीच आहे. असं म्हणून ते विश्रांती घेतात. देवसुद्धा देव आहे, तो काय असा कच्च्या गुरुचा चेला आहे का काय? तो म्हणाला, हे असं म्हणतायत का, आता दाखवूच या त्यांना. आणि त्यांनी वाऱ्याला सूचना केली की जोराचा व्हायला सुरुवात कर. वाऱ्याने ते ऐकलं वायूने आणि जोर जोरात व्हायला लागला. वाहता वाहता या झाडापाशी आला, झाड गदगद हलायला लागलं वाऱ्याने. आणि त्यातली एक मोठी कैरी जी होती ती हा जो पहिला मनुष्य बसला होता बरोबर त्याच्या अंगावर पडली. मोठी कैरी होती. आता कैरी जर बघायला गेला तर जड असती, घन असती, जास्त रस अजून त्याच्यात झालेला नसतो. आणि ती अशी वजनदार कैरी पडली तर पडली तर पडली, ती कुठे पडली तर तो झोपला होता बरोबर त्याच्या नाकावर पडली. आता नाक हा अवयव माणसाचा इतका नाजूक आहे, त्याच्यावरती ती कैरी पडली, त्याला भयंकर वेदना झाल्या, अतिशय वेदना झाल्या आणि कळवळून उठला. दुसऱ्यालाही कैऱ्या त्याच्या अंगावरही पडल्या, ह्याच्याही अंगावर दुसऱ्या पडल्या. हा मार इतका लागला त्यांना की शेवटी तो एक दुसऱ्याला म्हणाला, नाही नाही देवाला तर खूप आहे बरं का, हे जर वारं येऊन जर काशीफळ पडलं असतं तर काय झालं असतं, आपण राहिलो असतो का, नाही नाही देवाला अक्कल खूप आहे. म्हणून हा विनोदाचा भाग सोडा, तर देव हा सगळ्यांच्या वर आहे आणि देवानेच, काही जण त्याला ईश्वर म्हणतात, काही देव म्हणतात, अजूनही त्याला नावं आहेत, तोच त्यांनी जग निर्माण केलं आहे, जगताचं कारणही तोच आहे आणि कार्यही तोच आहे. म्हणून एक हरी आत्मा जीव शिव समान वायातून निर्गम दुर्गमन घाली मन, म्हणून त्याच्या अद्वैत सत्तेची जाणीव साधकाला व्हायला पाहिजे. म्हणून भगवंत श्रीकृष्ण हे ज्ञानेश्वरांच्या मुखाने, माऊलींच्या मुखाने सांगतात. काय सांगतात? एरवी दिठी वेधली कवळे, ते चांदणिया ते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष, ना तरी ज्वरे विटाळले मुख, तै दुधाते म्हणे कडू विश्व, तेवी अमानुषी मानुष मानती माते, म्हणून पुढती पुढती धनंजया झणे विसंबती या अभिप्राया, ते इया स्थूल दुष्टवाया जाईल जेगा, पै स्थूल दृष्टी देखतो माते, तेची न देखणे जाण निरुते, जैसे स्वप्ने चीन अमृते अमर नोलिजे. म्हणून सगुण श्रीहरी मग जो येतो नामधारकाला अनुग्रह द्यायला तो सगुणात येतो, मग सगुण श्रीहरी माया गुणाने तो सगुण नसतो. माणसाचा देह किंवा सजीवांचा देह माया गुणाने हा देह असतो, ते गुण असतात. मग भगवंताचे सगुण रूपात येतो म्हणजे काय, गुण तर आहेच आहेत, मग ते गुण कसे, आपल्यासारखे गुण माया गुण त्याला नसतात, मग कसे गुण असतात, तर तो षड ऐश्वर गुणांनी सगुणात येतो. मग हे षड ऐश्वर गुण म्हणजे काय, तर षड ऐश्वर गुण म्हणजे यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर, ह्या गुणांनी तो संपन्न होऊन सगुणात येतो. आपल्यासारखं त्याला सुखदुःख नसतं. जी लक्षणं परमेश्वराची मगाशी बघितली ती सगळी ह्या सगुण रूपाला प्राप्त होतात आणि सगुण श्रीहरीचे स्वरूप आपल्यासारख्या अज्ञानाला सविशेषासारखे वाटते, दिसते तरी ते निर्विशेषच आहे. म्हणून जीव शिव सम आहे, म्हणजेच जीवात व शिवात तो व्यापून उरलेला आहे. पुढं ते म्हणतात भक्ती मार्ग सोडून इतर मार्ग दुर्गम आहेत. मग इतर मार्ग कुठले आहेत, तर योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, गीतेमध्ये हे मार्ग सांगितलेले आहेत, कर्म मार्ग आहे, हे दुर्गम आहेत, अवघड आहेत, म्हणून तू ते करू नको. जीवाची मूळ चिन्मय व निर्विकल्प स्थिती म्हणजे निर्विशेष स्थिती भक्ती प्रेमा वाचून ही साध्य होत नाही, म्हणजे भक्तीने तो वश होतो. मग भक्तीमध्ये काय आहे, तर प्रेम आहे. प्रेम म्हणजेच भक्ती. प्रेम भक्ती कशी आहे, प्रेमस्वरूप अमृत स्वरूपाच, अशी ही भक्ती आहे. मग भक्ती मार्गाशिवाय दुसऱ्या मार्गात काय होतं, अहंकार निर्माण होतो आणि हा अहंकार दबला जात नाही, नष्ट होत नाही, तर निशेष होत नाही, तो वर वर तो उठतच राहतो, जसा रावणाला झाला होता तसाच अहंकार. म्हणून ते मार्ग तू अवलंबू नको, तर नामस्मरणच हे साधकाला प्रापंचिकाला सोपं आहे. म्हणून पुढं जाऊन ते काय म्हणतात, ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ. हरि हाच वैकुंठ आहे, वैकुंठ ही दुसरी संकल्पनाच नाही आहे. वैकुंठ म्हणजे श्रीहरी आणि तो कसा आहे, तर भरला घनदाट हरी दिसे. जिथं तिथं हरीच दिसतो आणि म्हणून हरी हरी नामस्मरण हा माझा पाठ होय. नित्य म्हणण्याचे स्तुतिस्तोत्र आहे. हरी हरी असे अखंड नामस्मरण हीच वैकुंठ प्राप्ती आहे. जिकडे तिकडे हरीच दिसू लागतो. तुकाराम महाराजांना सुद्धा असाच दिसत होता विठ्ठल विठ्ठल. म्हणून ते काय म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. अशी अवस्था साधकाची होते. तुकारामांनी हा अनुभव आपल्या अभंगात अतिशय सुंदर सांगितलेला आहे. हीच चिदानंद घनदृष्टी असून हिलाच परमसिद्धीही असंही नाव आहे. आणि हीच भक्तीची परिसीमा आहे. ह्याच्यापेक्षा दुसरी सीमाच भक्तीला नाही. म्हणून या दृष्टीने श्रीहरीची अद्वैत सत्ता पूर्णपणे अनुभवाला येते. कशी तर नामस्मरणाच्या साह्याने. मग हे नामस्मरण अखंड पाहिजे. त्याच्यामध्ये खंड नको. म्हणून तुलसीदासांनी सुद्धा असंच नामस्मरण केलंच घेऊ. मग तुलसीदास काय म्हणतात, समुज तर सरस नाम अरुनामी, प्रीती परस्पर प्रभु अनुगामी. रामरायाची त्यांनी नामस्मरण केलेलं आहे. मग भगवंताच्या नामरूपात परस्पर प्रेम आहे. नाम आणि रूप ह्याच्यामध्ये परस्पर. नाम घेतलं की त्याचं रूप आठवतं. श्रीकृष्ण म्हणलं की त्याचं बासरीचं रूप म्हणा, मोरपीस लावलेलं म्हणा, जे पाहिलेलं असेल ते आपल्याला आठवतं. राम म्हणलं की धनुर्धारी, राम कोदंडधारी, अशी त्याची छबी आपल्या मनापुढे येतेच. तसं भगवंताच्या नामरूपात परस्पर प्रेम आहे. एकाला श्रेष्ठ व एकाला कनिष्ठ म्हणणे म्हणजे हा अपराध आहे. म्हणजे निर्गुण आहे हाच देव आहे, सगुणात तो उणा आहे, कमी आहे असं म्हणणं हा अपराध आहे असं म्हणतात. मग त्याच्यावर नाथ तुलसीदास पुढं काय म्हणतात, एक कोबड छोट म्हणजे चलहान आणि मोठं कहता अपराध. नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी नाम शुद्ध चैतन्य निष्काम. माऊली त्याच्यावरती काय म्हणतात, नाम परब्रह्म वेदार्थी, वेदाने नामालाच परब्रह्म म्हटलेलं आहे. मग म्हणून माऊली म्हणते, हरी नामस्मरणाने सर्वत्र घनदाट श्रीहरीच भरला आहे. नामरूपाचा पसारा हरीच आहे, त्याच्या वाचून दुसरे काहीही नाही. म्हणून आपल्याला कृष्ण अवतारामध्ये कंसाचा जो अंत झाला, ज्या वेळेला कंसाला कळलं की देवकीचा आठवा आपला मृत्यू आहे, त्यावेळेला तेव्हापासून त्याचे वेद लागले म्हणल्यासारखे. त्या आठव्याला जर मी नाशच करून टाकलं तर काय, मृत्यू येणारच नाही. म्हणून सगळे प्रयत्न केले, चंग बांधला अगदी, परंतु आठवा मात्र निसटला आणि गोकुळात वाढू लागला. आणि तो जेव्हा गोकुळात वाढतोय, जिवंत आहे हे कंसाला कळल्यानंतर त्याची स्थिती कशी झाली, तर आठव्याने व्यापिल्या दिशादाही. दहा दिशा म्हणजे पूर्ण ब्रह्मांड झालं. ह्याच्यापेक्षा वेगळी दिशा नाही. तो त्याला जिथं तिथं तोच दिसू लागला. अरे च मी झोपलो तर, हा मी झोप लागल्यावर आला तर, या दारातनं आला तर, या खिडकीतनं आला तर, जेवायला बसल्यावर, या जेवणातनं विष म्हणून आला तर, असं चिंतन 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 हे चिंतने तद्रूपता. आणि त्याला तोच दिसायला लागला सगळीकडं. म्हणजेच घनदाट हरी भरलेलाच त्याला दिसायला लागला. नाही का, विरुद्ध अर्थाने दिसायला लागला, पण हरीच दिसायला लागला ना, की तो मृत्यू आहे आणि तो मला मारणार आहे, हा दिसला. आणि शेवटी काय झालं, तर भगवंताच्या हातूनच त्याला मरण आलं. म्हणजे परमेश्वराच्या हातून मरण आलं म्हणून स्वर्गप्राप्ती झाली म्हणा, मुक्ती झाली म्हणा, पण चित्ताची अवस्था कशी झाली होती, हरिमय झाली होती. आणि तीच अवस्था साधकाची व्हायला पाहिजे, फक्त विरोधी अर्थाने नाही तर प्रेमाने व्हायला पाहिजे. त्याच्याबद्दलचं प्रेम वाढायला पाहिजे, अंतःकरणामध्ये रुजायला पाहिजे. त्याला पाझर कुठून, तो जसं वाल्याचा वाल्मिकी झाले नामस्मरणे, सगळीकडं त्याचा पाझर जो झाला होता, सगळ्या असं म्हणतात त्याचं नाव घुमायला लागलं होतं, तसं साधकाचं झाल्यानंतर ती श्रीहरीप्राप्ती त्याला झाली असं माऊली म्हणतात. मग तुलसीदास याच्यापेक्षा काही वेगळे होते का, नाही आहे. दरबार भरलेला आहे आणि भगवंतांनी सांगितलं आहे की पृथ्वीनी सांगितलं आहे, भक्तीची आता परवड होत चाललेली आहे, माझे हाल होत आहेत. तर तुम्ही काहीतरी करा, असं म्हटल्यानंतर भगवंतांनी दरबारात वाल्मिकींना सांगितलेलं आहे. मागच्या आपण आख्यानामध्ये व्यासांना परमेश्वरांनी सांगितलं होतं की तुम्ही जयदेवाच्या रूपात अवतार घ्या, हे आख्यान आपण ऐकलं होतं. तसं आत्ता वाल्मिकींना सांगितलं आहे, तुम्ही पृथ्वीवर जाऊन भक्तीचा प्रसार करा, भक्तीला चांगले दिवस येऊ देत, असं म्हटल्यानंतर वाल्मिकींनी पृथ्वीवरती अवतार घेतलेला आहे. मग जन्म कधी झालेला आहे, तर 1539. आणि जन्मस्थळ गंगा किनारी. काही जण राजापूर गाव सांगतात, काही जण चित्रकूट पर्वतावर सांगतात, त्रिकुटावर सांगतात, तर गंगा किनारी जन्म झालेला आहे असा हा वाल्मिकींनी जन्म घेतलेला आहे. आणि कुठं घेतलेला आहे, तर आत्माराम दुबे यांच्या घरी. वडील आत्माराम दुबे आणि आई कुलसी अशा या घरी जन्म घेतला आहे. जन्म घेतल्या आईचं मरण झालेलं आहे, मृत्यू पावलेली आहे आई. त्यामुळं आत्माराम दुबेला वाईट वाटलेलं आहे आणि मनामध्ये एक आकस आलेला आहे की या मुलाच्या पायगुणामुळेच आपली पत्नी निर्वतलेली आहे. हा मनाने एक धसका घेतला आणि पुढे 10 दिवसातच त्यांचाही अंत झालेला आहे. मग हे बालक आता अनाथ झालं. म्हणजे त्यावेळेला कशी होती लोकरचना किंवा लोकांची समजूत कशी होती की एकाच्या पायगुणामुळं एकाचं नुकसान होतं, एकाच्या पायगुणामुळं त्याची प्राप्ती, असं काही होतं का? नाही, तर जीव आपापल्या कर्मांनी येतो, कर्मांनीच जातो, असा सिद्धांत आहे. मग ही जी लोकांची जी मानसिक स्थिती होती ती बदलण्याकरताच यांचा जन्म झालेला आहे. मग तुलसीदास हे आता आपण त्यांना तुलसीदास म्हणतो, त्यांचं काही नाव अजून ठेवलेलं नाही आहे, अनाथ झाले. मग ज्या दाईनी दाईपण केलेलं होतं सुईणीचं, तिने आपल्या घरी आणलं त्यांना 10 दिवसाचं. आणि मी संगोपन त्याचं करीन असं परमेश्वराची योजना आहे, त्याच्यामध्ये चूक असूच शकत नाही. तिची योजना तिथं केलेली होती, यांना वाढवायचं होतं, भक्तीचा प्रसार करायचा होता. त्या दाईनं घरी आणलं. त्या दाईचा नवरा म्हणायला लागला, हे मूल अभागी आहे, यांनी आईलाही खाऊन टाकलं, पुढं वडिलांनाही खाऊन टाकलं, तर याला तू काही आणू नको. पण तिने ऐकलं नाही. नाही, मला ह्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालेलं आहे, वात्सल्य निर्माण झालेलं आहे, तर मी ह्याला वाढवणार आहे. पुढं तिने त्याचं संगोपन चांगलं केलेलं आहे आणि साधारणतः 10 वर्ष त्याला वाढवलं आहे. नंतर तिचासुद्धा अंत झालेला आहे, देवाघरी ती गेलेली आहे. मग हिच्या नवऱ्याला ते आवडतच नव्हतं ना, बालक आता 10 वर्षाचं झालं आहे, त्याला त्यांनी हाकलून दिलं घराच्या बाहेर. मग परिस्थिती अतिशय गरीब आली आणि हे बालक मुलगा एका झाडाखाली रात्री झोपला. झोप लागली, सकाळी उठल्यानंतर भूक लागली, देहधर्म आहे, भूक लागली म्हणल्यानंतर काय करायचं, तर एका घरापाशी गेला, दार वाजवलं, त्या एका स्त्रीने दार उघडलं आणि काय म्हणून विचारलं, तो म्हणला मला भूक लागलेली आहे. तिने घरातून आणून दुधाचा एक पेला त्याला दिला, कारण एवढ्या सकाळी काही पाकसिद्धी झालेली नव्हती, दूध दिलं. आता हे बघितल्यानंतर दुसरी स्त्रीने ते बघितलं, याला दूध दिले, आता काही गरज होती का सांगायची? नाही. पण तिने लगे फुकटचा सल्ला तिला देऊन टाकला. काय दिला? तर अगं, ह्याला कशाला तू काही देतेस, ह्याला जर तू सांभाळलंस किंवा लाड केलेस तर ती व्यक्ती मरते, असं सांगितल्यानंतर हा सल्ला, फुकटचा सल्ला देणारे आपल्यालाही खूप भेटतात, किंवा आपणही अनाहूतपणे काही काही वेळेला असाही सल्ला देतो. मग ह्या सल्ल्याने काय झालं, तर त्याला कोणीच काही देईना, अनाथ झालेला बाळ. भुकेची वेळ झाली 12 ची, काय करायचं, कोणी अन्न देत नाही, काही नाही, कसं करायचं, असं होता होता ते एका देवळापाशी आले. देवळापाशी आल्यानंतर तिथे ते रामाचंच देऊळ होतं. तिथे आल्यानंतर तिथं बसले आणि सत्संग चाललेला होता आणि नरहरीदास हे तिथं आलेले होते त्या दिवशी योगायोगाने. आपण योगायोगाने म्हणतो, परंतु ती परमेश्वराची योजना आहे, ते तिथं त्या क्षणी आलेले आहेत. आणि नाहीतर आपण बघा ना, आपण अगदी योजना आखतो, अमक्याला भेटायला जायचं आहे, ती व्यक्ती किती आपण श्रम केले, गाड्या बदलल्या, पाऊस आला त्याला तुडवून गेलो, भेटती का हो? नाही भेटत, ती आपली योजना असते ना. तशी परमेश्वराच्या योजनेमध्ये चूकच नाही. योगायोगाने ते तिथं नरहरीदास आलेत, त्यांनी सत्संग केला आहे आणि त्यांची दृष्टी या बालकावर पडलेली आहे आणि त्यांनी त्या बालकाला बोलवले
आणि त्याची चौकशी केली सगळी. मी अनाथ हे वगैरे त्यांना कळलं. मग त्यांनी त्याला आपल्याबरोबर घेतलं आणि ते आपल्या झोपडीत आले. आणि झोपडीत आल्यानंतर त्याला त्यांनी श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र रामाचं नाव म्हणायला सांगितलं. त्याप्रमाणे त्या बालकाने ते लगेच म्हटलं. मग त्यांनी त्याला ठेवून घेतलं आणि त्याच्यावरती रामाचं चरित्र त्याला सांगितलं, संस्कार केले आणि त्याला म्हणाले की तू आता हे राम रामाचं चरित्र जे आहे ते वाचून दाखव बरं. त्यावर त्यांनी अडखळत तुटक मुटक कसं तरी ते वाचून दाखवलं. नरहरी रासांच्या हे लक्षात आलं की त्याला नीट वाचता येत नाही आहे. त्यांनी त्यांना घेतलं आणि वाराणसीला गेले आणि तिथं एका गुरूंना त्यांनी त्या सुपूर्द केलं आणि ह्याला तुम्ही नीट शिकवा असं सांगितलं आणि आपला शिष्य करा असं सांगितल्यानंतर त्या ह्यांनी गुरूंनी सुद्धा त्याला स्वीकारलं, शिकवलं त्याला. तिथं ह्या तुलसीदासांनी, आता त्यांचं नाव राम बोला आहे कारण का नरहरीदासांनी त्याला राम बोला हे नाव दिलं होतं, राम 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 हाच मंत्र त्यांचा. मग त्यांना शिकवलं. मग तिथं ते काय शिकले? वेद शिकले, पुराणं शिकले, सहा शास्त्र शिकले, म्हणजेच परमेश्वराच्या प्राप्तीबद्दलचं सगळं शिकले. तिथं ते ह्या गुरूंनी त्याला सगळं शिकवलं आणि शिक्षा पूर्ण झाल्यानंतर ह्या गुरूंनी त्यांना सांगितलं की तू आता ठिकठिकाणी जाऊन रामचरित्राचं गायन कर असं सांगितल्यानंतर हे राम बोला निघालेले आहेत आणि तयारी सगळी झालेली आहे. गुरूंनी शिकवले, गुरु मिळालेला आहे, रामाचं आख्यान चरित्र सगळीकडे सांगतायत. दिसायला ते सुंदर ते होतेच होते. आणि असं सांगता सांगता ते आपल्या गावी आलेत. गावाच्या बाहेर त्यांनी रामचरित्राला सुरुवात केली आणि असं होता होता दोन माणसं चार माणसं असं होता होता. सगळे लोक ज्या गावांनी त्यांना टाकलेलं होतं ते गाव सगळं त्याच्याभोवती गोळा झालं. त्यांच्या सांगण्यामध्ये रसाळता होती, प्रेम होतं आणि भक्ती होती. त्यामुळं त्यांचं चरित्राचं गायन हे सर्वांना आवडू लागलं. असं होता होता आता 10 वर्ष नरहरीदासांच्याकडे शिकलेत, त्याच्यानंतर ह्या गुरुकडे, म्हणजे आता साधारण त्यांचं वय 21-22 असं असायला पाहिजे, उमदे सुंदर तरुण. मग आता लोकांना इच्छा असतेच की कधी ह्याचे चार हात होतील, चतुर्भुज हा कधी होईल. मग एक गृहस्थ ह्या ते राहत असतात त्याच्या शेजारच्या गावी, बद्री म्हणून गाव आहे, तिथं गेलेत आणि पाठक म्हणून आहेत त्यांच्या घरी ते गेलेत. आणि अशा गप्पा वगैरे मारताना त्यांनी पाठकांना सांगितलं की तुमची मुलगी ही रत्नावली जी आहे ना, तिला मी योग्य वर पाहिलेला आहे. पाठक विचारतात कोणता आहे काय, मग हे तुलसीदासांची ते माहिती देतात. ते म्हणतात मी सुद्धा त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे की तो छान सांगतो, हुशार आहे, ज्ञानी आहे, परंतु तो गरीब आहे म्हणून मी माझी मुलगी द्यायला काही आत्ता तयार नाही आहे, मन तयार होत नाही आहे. मग अशी तेव्हापासूनची ही पद्धत आहे बघा, मुलगी गरीबाघरची करायची आणि जावई श्रीमंताचा, अशी ही तेव्हापासूनची पद्धत आहे. मग आता मुलगी ही द्यायची आहे तर मग गरीबाघरी कशी द्यायची, जावई श्रीमंत पाहिजे ना, म्हणून मी काही तयार नाही. मग त्यावेळेला ह्या व्यक्तीने त्यांना समजून सांगितले की ब्राह्मण आहे तो, मग ब्राह्मण म्हणजे ज्ञान असणं आवश्यक आहे. तर तुलसीदासांच्याकडं अपार ज्ञान आहे, भरपूर ज्ञान आहे आणि हेच त्याचं धन आहे. हे पटल्यावर पाठकांनी आपली मुलगी रत्नावली हिचा विवाह ती यांच्याशी लावून दिला आहे आणि असा हा तुलसीदासांचा विवाह झालेला आहे, प्रपंच सुरू झालेला आहे. आता कसं आहे, भक्ती रसाचं महात्म्य सांगायचं आहे, मग जास्त करून कुठं सांगायचं, वैराग्याला सांगून काय उपयोग आहे, प्रापंचिकालाच सांगायला पाहिजे ना. हे प्रपंच तयार झाला, प्रपंच सुरू झाला आणि असं होता होता त्यांच्याही वरती थोडं अज्ञान झालेलंच होतं आणि विषय प्रेमाला असावलेले हे त्यांचं वर्णन असं करतात. आणि हे एके दिवशी बाहेरगावी गेलेले असताना रत्नावलीकडं त्यांच्या माहेरचा माणूस येतो आणि सांगतो की तुम्हाला घरी बोलवलेलं आहे माहेरी, खूप दिवस झाले तुम्ही आला नाहीत, काही कारण असेल, म्हणजे बऱ्याच ठिकाणी बरीच वेगवेगळी कारणं सांगितली आहेत, तर तू ये रत्नावली म्हणते की मी आता मिस्टर माझ्या घरी नाही आहेत पती, तर मी कसं काही येणार, तर मी ते आल्यानंतर येईल. तेव्हा ती पद्धत होती बरं का की मिस्टरांची परवानगी, पतीची घेऊन जायचं. आता जर माहेरून आलं असतं तर आत्ताच्या स्त्रियांनी काय केलं असतं हा तुम्हीच विचार करा बरं का, मी नाही सांगत. आणि तिने असं म्हटल्यानंतर ते म्हणतात की अगं तू एक काहीतरी चिठ्ठी लिही काही कर, पण तुझं तुझ्या वडिलांनी तुला बोलवलेलं आहे. त्यावर ती विचार करते ठीक आहे, आणि ती चिठ्ठी लिहिते की मी अशी अशी जात आहे आणि लवकर येईल. आणि हे तुलसीदास येतात, त्यांचं काम आटपून आल्यानंतर सगळीकडे शोधतात रत्नावलीला, ती कुठंच दिसत नाही. त्यांना ती चिठ्ठी दिसती, ती चिठ्ठी बघितल्यानंतर ते म्हणतात ही माहेरी गेलेली आहे आणि आता तिचा ध्यास त्यांना लागलेला आहे. आणि ते तसे निघतात. त्यावेळेची स्थिती अशी आहे की भर पाऊस पडत होता, कसं जायचं, नदीला पूर आलेला आहे, जायचं कसं, इकडं तिकडं बघतात. एक ओंडका आलेला दिसतो, त्याला धरून ते, ही कथा सर्वांना माहिती आहे म्हणून याचा विस्तार जास्त करत नाही. आणि ते तो ओंडका नसून ते प्रेतच असतं, त्याला धरून ते पुढं जातात. एक साप लोंबळत असतो, त्याला ते दोरी समजतात, त्याला धरून ते वर जातात, रत्नावलीला भेटतात. आणि ती रत्नावली शेवटी त्यांना म्हणते की तुम्ही असे कसे भर रात्रीत आलात. आणि विषय वासनेने ह्या देहा हाडा मासावरती लुप्त होऊन तुम्ही आलात, त्याच्याऐवजी प्रभू रामचंद्रांचं जर प्रेम आत्मसात केलं असतं तर आज तुम्ही कुठच्या कुठं गेला असतात, अशा काहीशा शब्दात ती त्यांची कानउघडणी करते. आणि तुलसीदासांना खूप ते मनाला लागतं आणि ते त्या क्षणी तिथून बाहेर पडतात. परमेश्वराला त्यांनी जर प्रपंचात रत राहिलेलं चालेल का, भक्तिमार्गाचा प्रसार करायचा आहे, काहीतरी घटना घडायलाच पाहिजेत ना. आणि ही अशी घटना घडल्यानंतर तुलसीदास तसेच निघालेले आहेत. रत्नावलीने त्यांना सांगितले तुम्ही ज्याला दोर म्हणत होता तो सर्प आहे आणि तुम्ही ज्याला धरून आला होता ते प्रेत आहे. इतकी वासना, विषय वासना, भगवंताच्या ठिकाणी जर हे प्रेम लावलं तो निश्चित प्राप्त होईल. आणि असं म्हणल्यानंतर हे तुलसीदास बाहेर पडलेले आहेत, बाहेर गेलेत आणि साधनेला सुरुवात केलेली आहे श्रीरामाच्या. आणि 12 वर्ष साधना केलेली आहे, ती त्रिकुटावरती असा उल्लेख आहे. साधना करताना जे काही मुखमार्जन करत होते, संध्या करत होते, ते जे पाणी होतं ते एका झाडावरती ते टाकत होते. हे टाकताना 12 वर्ष झाल्यानंतर एक दिवस ही कृती झाल्यानंतर त्यांच्याकडे त्यांच्यासमोर एक पिशाच उभं राहतं. मी 10 मिनटं जास्त मागून घेतलेली आहेत म्हणून थोडं वाढवते, उशिरा सुरुवात झाली आणि 5 मिनटं चालेल म्हणाले. आणि त्या ह्यांनी पिशाच उभं राहिलेलं आहे, घाबरले ते तुलसीदास आणि म्हणतात कोण तो काय, तर तो म्हणतो पिशाच घाबरू नको, तुम्ही जे पाणी टाकत होतात त्या पाण्याच्या पुण्याईने मी ह्या योनीतनं आता मुक्त होणार आहे, म्हणून मी प्रसन्न आहे, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मागा. त्यावरती हे तुलसीदास काय म्हणतात की मला प्रभू रामचंद्राचं दर्शन पाहिजे आहे, ते मला मिळालं हीच माझी अखेरची इच्छा आहे. असं म्हणल्यानंतर अरे बापरे म्हणतो पिशाच, ज्याच्या नावानी आम्ही फार लांब दूर पळून जातो त्याचं दर्शन मी कसं काय करून देणार, दुसरं काहीतरी मागा. ते म्हणतात नाही नाही मला रामचंद्राचंच दर्शन पाहिजे. त्यावरती तो म्हणतो बरं मग असं करतो मी हनुमंतांना तुम्ही शरण जा आणि ते तुम्हाला श्रीरामचंद्राचं दर्शन करून देतील. असं म्हणल्यानंतर तुलसीदास म्हणतात मी हनुमंताला कसं काय ओळखणार, जे आपण म्हणतो की मी देवाला कसं काय ओळखणार, तसं तुलसीदास म्हणतात की मी हनुमंताला कसं काय ओळखणार. त्यावेळेला ते पिशाच म्हणतं तुम्ही जी रामकथा सांगता तिथं जो ब्राह्मण पहिल्यांदा वृद्ध ब्राह्मण आहे तो येतो आणि सगळ्यात शेवटी जो जातो तोच हनुमंत आहे. अशी खूण सांगितल्यानंतर जसं माऊली आपल्याला खूण देतात, हरी हरी म्हणा, नामस्मरण करा म्हणजे त्याची अनुभूती येईल आणि तो प्राप्त होईल, तशी ही खूण त्या पिशाच्यांनी दिलेली आहे. आणि असं हे तुलसीदास वाट बघतात, रामकथा सुरुवात होते आणि त्यांनी सांगितल्यासारखा प्रथम तो वृद्ध ब्राह्मण येऊन बसतो आणि कथा झाल्यानंतर तो जातो, जायला निघतो. त्यावेळा तुलसीदास अतिशय घाईघाईनी म्हणजे कधी एकदा मी रामाला भेटीन अशी त्यांच्या मनाची स्थिती झालेली. पटकन त्या वृद्धाचा हात धरतात आणि म्हणतात तुम्ही जाऊ नका. तो वृद्ध त्याच्याकडे बघतो आणि तुलसीदास म्हणतात मी तुम्हाला ओळखलेलं आहे, तुम्ही हनुमंत आहात. नाही नाही मी हनुमंत वगैरे कोणी नाही, मी एक ब्राह्मण आहे, तुझी कथा ऐकायला आलेले. नाही नाही मला ही खूण पटलेली आहे की तुम्हीच हनुमंत आहात आणि तुम्ही माझं जे ध्येय आहे, जे साध्य आहे, ते तुम्ही साध्य करून द्यायला आलेला आहात. असं म्हणल्यानंतर हनुमंत प्रकट होतात आणि तुलसीदास त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात की मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन हवं आहे. त्यावरती हनुमंत म्हणतात की असं कसं दर्शन होईल, मी सांगितल्यावर ते दर्शन देतील असं नाही आहे, मी त्यांचा दास आहे, मी विनंती करेन त्यांना की तुम्ही यांना दर्शन द्या, त्यांनी दिलं तर ठीक आहे नाहीतर मी काही करू शकत नाही. असं म्हणल्यानंतर तुलसीदास जरा मनात खट्टू होतात आणि म्हणतात की नाही नाही तुम्ही काहीही करा, कसंही करा, म्हणजे आत्ताच्या भाषेत ॲट एनी कॉस्ट, म्हणजे कशाही पद्धतीत मला प्रभू रामचंद्राचं दर्शन पाहिजे. हनुमंत त्यांच्या अंतःकरणातला भक्तीचा जो रस आहे तो अनुभवतात, बघतात आणि ठीक आहे म्हणतात, भगवंताला तुमची दया नक्कीच येईल. आणि हनुमंत अंतर्धान पावतात, रामचंद्राला येऊन सगळं सांगतात. रामचंद्र म्हणतात ठीक आहे हनुमंत, तू म्हणतोस म्हणजे तो नक्कीच तसा असेल, तो माझा भक्तच असेल, मी त्याला नक्की दर्शन देईन. मग दर्शन म्हणजे सगुण रूप आलं. मग माऊली म्हणतात सगुण निर्गुण एकच आहे, मग सगुणात दर्शन द्यायचं म्हणजे ते काही थोडंसं उणं आहे का? सगुण रूप दर्शन हे उणं नाही आहे, निर्गुण श्रेष्ठ आहे का तर नाही, दोन्ही समानच आहे. मग प्रभू रामचंद्र ठरवतात आणि यांना दर्शन देतात. ते दर्शन कसं देतात तर राजाच्या अवतारात दर्शन देतात आणि त्यांची सेना 10,000 वानर अशा रूपात त्यांना दर्शन देतात. त्या राजाचं नाव यवन आणि हे काही त्याला ओळखत नाही की मी दर्शन कसं पाहिलं होतं. आपण मनामध्ये मूर्ती कशी साठवतो, राम म्हणजे धनुर्धारी, कृष्ण म्हणजे मोरपीस लावलेला, बासरी धरलेला, गोपिकेबरोबरचा, लोणी खाणारा, अशीच मूर्ती आपल्या हृदयामध्ये आपण स्थापन केलेली आहे. तशी ह्यांनी धनुर्धारी रामाचीच केलेली आहे. मग हे कसं काय ओळखलं जा ओळखलं नाही ना कसं हेच प्रभू रामचंद्र आहेत ते. आणि तसेच खट्टू होतात, तो दिवस जातो, कथा सुरुवात होते दुसऱ्या दिवशीची. ब्राह्मण वृद्ध ब्राह्मण येतो आणि शेवटी जाताना म्हणतो झालं की नाही रामाचं दर्शन, प्रभू रामचंद्राचं दर्शन. तो म्हणतो नाही झालं नाही दर्शन, मी किती वाट बघतोय, मी नाराज झालेलो आहे. तर ते म्हणतात की रामचंद्रांनी दर्शन देतो म्हटल्यानंतर ह्याच्यात काडीचाही बदल होऊ शकत नाही, त्यांनी तुला दर्शन दिलं असेल तू ओळखलं नसशील. मग ते म्हणतात की तसं असलं तर कसं दिलं, अरे तो काल जो राजा आलेला होता वानर सेनेसकट तेच प्रभू रामचंद्र आहेत, तेच माझे स्वामी आहेत आणि तेच तुझं इष्टदैवत आहे. असं म्हटल्यानंतर तुलसीदास म्हणतात मला असं स्वरूप त्यांचं नको आहे, असं रूप मला नको आहे, तर रूप कसं पाहिजे मला, तर धनुर्धारी राम सीतेसहित आणि लक्ष्मणासहित असं मला त्यांचं दर्शन व्हायला पाहिजे. असं म्हणल्यानंतर हनुमंत परत जातात रामचंद्रांच्याकडे आणि त्यांना सांगतात की असं असं तुमचं दर्शन हवं आहे. प्रभू रामचंद्र तर मायाळू आहेत, करुणा आहे, जशी माऊलींना जी करुणा आहे तशीच रामचंद्रांना सुद्धा तीच करुणा आहे. आणि त्यांनी ह्यांना तुलसीरामांना तुलसीदासांना दर्शन त्या स्वरूपात दिलेलं आहे, ती छबी अंतःकरणामध्ये ठसलेली आहे आणि ती भक्ती जी अमृत स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, तीच त्यांच्या हृदयामध्ये प्रविष्ट झालेली आहे. आणि तिथून मग पुढे त्यांनी रामचरित्राचं गायन अखंड केलेलं आहे आणि ही गोष्ट अकबराला कळलेली आहे आणि त्यांनी तुलसीदासांना बोलावलेलं आहे आणि सांगितलं आहे की मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडवा. जसं बीदरच्या बादशहाने सांगितलं होतं तसंच हे आहे की मला रामचंद्राचं दर्शन पाहिजे. तुलसीदास म्हणाले ते माझ्या हातात नाही आहे, जर त्याची इच्छा असेल तर तुम्हाला ते दर्शन होईल. त्यावर ही सक्ती, राजा म्हणून एक सक्ती त्यांनी तुलसीदासांवर केलेली आहे की तो कुठल्याही परिस्थितीत मला रामचंद्रांचं दर्शन घडवायलाच पाहिजे, परंतु हे साध्य होत नाही आणि ह्या तुलसीदासांना थोडासा त्रास द्यायला सुरुवात झालेली आहे. त्यावेळेला ते म्हणतात की हनुमंता आता तूच ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढ. त्यावेळेला हनुमंतांनी 10,000 वानरांची सेना या अकबराकडे पाठवलेली आहे. ती सेना त्याच्या राज्यात येऊन एवढा नासधूस करते की त्याच्यापर्यंतही बातमी आल्यानंतर तो म्हणतो की तरीसुद्धा असं होऊ दे, नास किती व्हायचा तो, मला रामचंद्राचं दर्शन पाहिजेच. तसं म्हणल्यानंतर हे तुलसीदास म्हणतात की आत्ता 10,000 पाठवलेले आहेत. हनुमंत म्हणतात रामचंद्राचं दर्शन तुम्हाला होईल, पण अजून 10,000 पद्म वानर सेना येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दर्शन होईल. असं म्हणल्यानंतर अकबर इथं घाबरलेला आहे की वानरांनी खूपच उच्छाद मानलेला होता आणि त्यांनी या तुलसीदासांची माफी मागितलेली आहे, क्षमा मागितलेली आहे आणि त्यांना सोडून दिलेलं आहे. परंतु अकबराला काही रामचंद्रांचं दर्शन होत नाही आणि हे तुलसीदास बाहेर त्याच्या कैदेतनं बाहेर आलेले आहेत. पुढे तुलसीदासांनी पुष्कळ रामावरच्या कथा सगळीकडे सांगून हस्तिनापुरात वगैरे सुद्धा जाऊन भक्तिमार्गाचा प्रसार केलेला आहे आणि रामचरितमानस हा त्यांचा ग्रंथ अगदी आत्तासुद्धा आपण त्याची श्रवण भक्ती करतो असा हा ग्रंथ त्यांनी निर्माण केलेला आहे. त्याच्यातली प्रसिद्ध चौपाई आहे ती आज घराघरातनंसुद्धा गायली जाते. ती काय? मंगल भवन मंगल हारी द्रवहू सुद रस सरथ अजिर बिहारी, अशी ही चौपाई आजही प्रसिद्ध आहे. मग फक्त रामचरित्र मानसच लिहिलं का त्यांनी? तर नाही. भक्तीचा प्रसार करताना त्यांचं वाङ्मय विपुल आहे. मग ते कसं आहे? तर गीता राम दो कवी है हे ह्याच्यात त्यांचं सगळं वाङ्मय येतं. म्हणजे कसं? तर गीता म्हणजे गीतावली ही त्यांनी लिहिलेली आहे. रामचरित मानस दो म्हणजे दोहावली, क म्हणजे कवितावली, वी म्हणजे विनयपत्रिका आणि हे म्हणजे हनुमान चालीसा. 40 श्लोकांमध्ये त्यांनी हनुमंताची महती लिहिलेली आहे आणि हे हनुमंताचं जे 40 आहे त्याचा अनुभव साधकाला निश्चितच येतो. प्रत्येक बऱ्याचशा संकटांमध्ये हनुमान 40 ग्रंथाचं जर पारायण केलं, पठण केलं, तर त्या संकटातनं त्या साधकाला मुक्ती मिळते असं हे सिद्ध असं हे हनुमान 40 हा ग्रंथ आहे. अशी ही विपुल संपदा या तुलसीदासांनी निर्माण केलेली आहे आणि भक्तिरसाचा जो प्रसार केलेला आहे तो पूर्ण भारतभर झालेला आहे आणि आजही रामचरित्र मानसाचं गायन केलं जातं, जे आपल्याला ज्ञानेश्वर महाराज ह्या दुसऱ्या अभंगातनं सांगतात की चहुवेदी जाणं षटशास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती. मग सगुण निर्गुण काय आहे? सगुण आणि निर्गुण हे दोन्ही एकच आहे, सारखंच आहे, फक्त त्याची अद्वैत सत्ता आपल्याला समजायला पाहिजे हेच ह्या अभंगाचं महत्त्वाचं वर्णन आहे हे सांगून मी इथे माझं जे तोकडे शब्द आहेत ते संपवते. जे चांगलं आहे ते सद्गुरूचं आहे आणि जे चुकलेलं आहे ते माझं आहे असं म्हणून मी विराम घेते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे घेची आता. जय जय रघुवीर समर्थ ज्ञानेश्वर महाराज की जय.